भाऊ शकारियन, तुमचे आभार. मित्रांनो, शुभप्रभात. या सकाळी पुन्हा येथे लॉस एंजेलिस मध्ये उपस्थित राहणे निश्चितच चांगले आहे. या महान संमेलनापूर्वी व येणाऱ्या सभा या आठवड्यातील एम्बेसी हॉटेल येथे. तुम्हा सर्वांना तिकडे पाहण्याची मी अपेक्षा करतो व आमच्या प्रभूला भेटण्याची व त्याला तिकडे पाहण्याची अशा महान अपेक्षांच्या खाली आम्ही सर्वजण आहोत. त्याने अभिवचन दिले की तो तेथे असेल जेथे दोन किंवा तीन एकत्र जमतील, तो तिथे उपस्थित असेल. व मला खात्री आहे की आज सकाळी मी त्याला भेटीन. जसा मी पायऱ्या चढून त्या सभागृहात आलो तेव्हा सर्व लोक महान अपेक्षांसहित सकाळच्या न्याहरीसाठी थांबून होते व चर्चा करीत होते. व येथे तुमच्या बरोबर एकत्र जमण्यात चांगली गोष्ट आहे. व जे रेडिओवरचे श्रोते आहेत, येथे पुष्कळ जण आहेत ज्यांना खाली पुढच्या माळ्यावर जावे लागेल व थोड्या लोकांबरोबर बोलावे लागेल. व पुष्कळ विनंत्या मी पाहिल्या, हृदयविकार व निरनिराळे आजार त्यांच्या शरीराचे. व आता आम्ही येथे आजारांकरिता व पीडित लोकांकरिता प्रार्थना करण्यासाठी आहोत. जसा मी पायऱ्या चढून वर आलो, मी आता त्या वृद्ध सभ्य गृहस्थाकडे पाहत आहे. तो माझ्याकडे आला व म्हणाला, भाऊ ब्रॅनम, वर्षांपूर्वी तो म्हणाला त्याला हृदयाचा विकार इतका वाईट होता की तो त्यांनी विचार केला की तो मरणार होता. व त्याच्यासाठी प्रार्थना केली गेली व परमेश्वराच्या कृपेने त्याला रोगमुक्त केले व तो ह्या सकाळी येथे आहे त्याच्या 80 वर्षात निव्वळ आनंद करीत. तेव्हा त्यामुळे एक नवीन पकड घेण्यास ते आम्हाला प्रेरित करते. आता मी निश्चितच लोकांच्या प्रार्थना जे रेडिओवर ऐकत आहेत तसेच येथे आहेत कळकळीची विनंती करतो. मी ही सभा सोडल्यानंतर मी युरोपमध्ये खाली आफ्रिकेमध्ये व सभोवती सभांकरिता जात आहे व हे जाणे एका दर्शनाद्वारे आहे. तेव्हा तिकडे एक महान अशा सभा होणार आहेत माझी खात्री आहे. व मला पुष्कळ वर्षांपासून जाणवत होते की मी परत यावे अशी प्रभूची इच्छा होती. ही छोटीशी नम्र सेवा जी त्याने मला दिली, मला वाटत नाही की ती अद्याप त्याने पूर्ण केली आहे. तिकडे त्या तिथे जणू काही असे दिसते तिथे कुठेतरी एक जीव असावा ज्याला मी सुवार्तेच्या जाळ्यात पकडू शकेन, जे मला त्याने लोकांना धरण्यासाठी मोठे जाळे दिले आहे. दैवी आरोग्याच्या द्वारे आजारी लोकांकरिता प्रार्थना करणे. व मी तुमच्या प्रार्थना कळकळीची विनंती करतो. तुम्हा दोन्ही लोकांकरिता जे येथे आहेत व ते जे बाहेर रेडिओवरील श्रोते आहेत, आता माझ्याकडे एक शास्त्रभाग घेऊन प्रचार करण्या एवढा वेळ नाही ज्याची अपेक्षा मी येथे थोड्या मिनिटांनंतर करतो या सभागृहामध्ये. परंतु केवळ थोड्या क्षणांकरिता तुमच्याशी बोलत आहे, तुमच्याशी परिचित होण्यासाठी. आणि जे लोक बाहेर या भूमीमध्ये आहेत त्यांना मी प्रार्थनेसाठी विनंती करीत आहे. त्या तिथे असलेल्या लोकांसाठी अगदी ताबडतोब व येथे असलेल्यांसाठी सुद्धा. व मी खरोखरच आनंदी आहे ह्या सर्व सुरेख नवीन मित्रांच्या भेटीबद्दल ज्यांना मी अगोदर कधीच भेटलो नव्हतो. नुकतेच या सकाळी त्यांच्या संपर्कात आलो. आम्ही दुसऱ्या ठिकाणी असलेल्या सभेमध्ये फारच आश्चर्यकारक समय अनुभवला. मी आता अधिक बाहेर पडत नाही, ते खूपच व्यस्त काम आहे. आम्ही जेफरसनविल इंडियाना व तुसन एरिझोना या दोघांच्या मधील संपर्कासाठी रस्त्याची सुविधा ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेथे आम्ही थोड्या वर्षांपूर्वी प्रभूच्या दर्शनाद्वारे स्थलांतर केले. ज्याने आम्हाला तिकडे पाठवले कुठे जात आहे हेही माहीत नसून सुद्धा. व तुमच्यापैकी पुष्कळ जण येथे क्लिफ्टन मध्ये असलेले, तुमच्याशी थोडेसे बोललो फिनिक्सच्या सभेकरिता जाण्यापूर्वी त्या दर्शनाबद्दल जे आले, मी 7 दूत गुच्छांमध्ये पाहिले. व मला ठाऊक आहे त्या रेडिओवरील श्रोत्यांकरिता कदाचित तुमच्यापैकी पुष्कळ जण पूर्ण सुवार्तेचे नसतील व तुम्हाला कदाचित हे थोडेसे रहस्यमय वाटेल जे मला सुद्धा ते वाटले. कोणीही जो तुम्हाला स्पष्ट करू शकतो तर तुम्हाला ते विश्वासाने स्वीकारण्याची अधिक गरज नाही. ती जी गोष्ट आम्ही स्पष्ट करू शकत नाही ती आम्हाला विश्वासाच्या द्वारे स्वीकारलीच पाहिजे. आम्ही परमेश्वराला स्पष्ट करू शकत नाही. कोणीही मनुष्य परमेश्वराला स्पष्ट करू शकत नाही. तो सर्वोच्च आहे व तो महान व सामर्थ्यवान आहे. आपण केवळ ते स्वीकारतो कारण की आपण जाणतो तो तेथे आहे. व नंतर आमच्या विश्वासाच्या द्वारे ते स्वीकार करून तो आमच्याकडे परत उत्तर आणतो पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे, जे मी नुकतेच तुमच्याशी त्याबद्दल येथे थोड्याच क्षणात परमेश्वराचा मार्ग व भक्तीचे स्थळ त्यावर बोलणार आहे. व एकच ठिकाण जेथे तुम्ही त्याची भक्ती करू शकता तीच फक्त जागा जेथे तुम्हाला तो भेटेल तेथे आहे. तिथे एकच मंडळी आहे, एकच ठिकाण, एकच वेळ, एकच लोक ज्या सर्वात परमेश्वर भेट घेतो व मी आशा करतो की परमेश्वर येथे तुमची हृदये आशीर्वादित करो या संदेशासाठी. आता तुसान मध्ये येणे चमत्कारिकच होते. ही दर्शने प्रभूच्या नावात तुमच्याशी बोलत होती. जसे पुन्हा आठवण करू शकतो, त्यांच्यापैकी एक सुद्धा दुसऱ्या कोणालाही विचाराल जर ते कधी पुन्हा आठवू शकतील की त्याने कधीच असे काही सांगितले नाही. परंतु जे काही सत्य होते ते नेहमीच त्याप्रमाणे घडते ज्याप्रमाणे तो सांगतो की कसे घडणार ते. व शास्त्र वचनाच्या अनुसार या शेवटल्या दिवसात ह्या प्रकारच्या सेवा कार्यात तो परत आमच्याकडे येणे अपेक्षित आहे. व ते आत्म्याचा बाप्तिस्मा व अन्य भाषेत बोलणे व दैवी आरोग्य व इत्यादी इत्यादी या गोष्टी नंतर ते घडेल. पेंटिकॉस्टच्या संदेशाच्या वर कळस चढवणे त्याबद्दल आम्ही आज बोलत आहोत. हे सेवा कार्य ख्रिस्ताचे, तो स्वतः त्याच्या लोकात शरीर रूपात प्रकट झाला. अगदी त्याच गोष्टी बरोबर घेऊन ज्या त्याने केल्या जेव्हा तो येथे पृथ्वीवर होता. त्याच्या शरीरामध्ये जी वधू आहे, जी त्याचे अंग आहे, त्याच गोष्टी करीत जसे पती व पत्नी म्हणून किंवा राजा व राणी निव्वळ लग्न विवाह प्रसंगाच्या पूर्वी. या आठवड्यात प्रभूची इच्छा असेल मी त्यावर बोलू इच्छितो. येथे ह्या आमच्या प्रचार सभेमध्ये, एम्बसी हॉटेलमध्ये व एक प्रकारे परिचित होत माझ्या नम्र मार्गाने ते करीत. ती वेळ आणि घटका ज्यात आम्ही राहत आहोत, जर एखादी व्यक्ती जाणत नाही की कोणत्या मार्गाने जावे, काय करावे किंवा कसे चालावे, तुम्ही विश्वासाने यापुढे चालत नाही. तुम्ही केवळ अंदाज लावत आहात. तुम्ही अधिकाराशिवाय धाडस करीत आहात. व प्रिस्युम याचा अर्थ अधिकाराशिवाय धाडस करणे. तर मग जर तुम्हाला खरोखर कार्यालयीन अधिकार मिळाला नसेल, परमेश्वर काय म्हणाला ते जाणण्याचा की ह्या समयात काय घडणार आहे ते, तर मग आपण कसे काय ह्या समयाशी सामना देणार. व आम्हाला त्याचा सामना करावाच लागेल हे जाणत त्याच्या वचनामध्ये विश्वासाद्वारे या गोष्टी ज्या आता घडत आहेत व या राष्ट्रांची परिस्थिती, लोकांची ही स्थिती, मंडळींची स्थिती व इत्यादी इत्यादी आपण ते जाणून घेतले पाहिजे व नंतर बाहेर पडायला हवे त्याचा सामना करण्यासाठी. जर तुम्ही ते जाणत नाही की कसे करावे, तुम्ही केवळ त्याला काय बरे निवळ म्हणत असू एक प्रकारे आकस्मिकपणे त्यात उडी घेतली, आशा करीत की ते येथे असेल, ही आशा करीत व ती आशा करीत व ते होईल का. परंतु परमेश्वर तसे इच्छित नाही की असे आम्ही करावे. त्याची इच्छा आहे की आम्ही जाणून घ्यावे की त्याने या दिवसाबद्दल काय म्हटले आहे व त्यानंतर विश्वासाने त्याची भेट घ्यावी, कारण तो म्हणाला की ते अशा प्रकारे असेल. नंतर आम्ही जाणतो तुम्ही सत्य आहात, कारण तुम्ही कोणत्या व्यक्तीचे शब्द त्याकरिता घेत नाही, तुमच्याकडे त्याचे शब्द आहेत. आम्ही काय करावे त्याबद्दल व आम्ही आशा करतो की आमचा स्वर्गीय पिता हे आम्हाला मंजूर करील या आठवड्यात. आता मला क्षमा करा की मी जे काही थोड्या वेळापूर्वी बोलत होतो तुसान मध्ये येण्याबद्दल, तो विषय मी तोडला व मला वाटले मला स्वतःला की तो माझ्या जीवनाचा अंत होता. मी विचार केला कोणीही तो धक्का सहन करू शकला नसता. त्या प्रकारचा धक्का जे दर्शनामध्ये घडले त्या दिवशी सुमारे 10 वाजता माझ्या घरात की त्या गोष्टीनंतर कोणी जिवंत राहू शकला असता का. मी तुसान येथे आलो माझ्या मुलाशी करार करीत माझ्या पत्नी बद्दल व लेकरांबद्दल की मी गेल्यानंतर त्यांनी त्याच्या बरोबर जावे, कारण मला वाटले तो माझा शेवट होता. व मी फिनिक्स मध्ये तो मनुष्य सभांमध्ये ते घडण्यापूर्वी मी ते नेमके तसेच सांगितले की कसे घडेल. ठीक त्यानंतर काही महिन्यानंतर एक सकाळी मी सबिनो कॅनन मध्ये वर होतो, जे केवळ तुसांच्या उत्तरेस आहे. मी तिकडे वर प्रार्थने करीता होतो व जेव्हा मी प्रार्थना करीत असताना माझे हात वर हवेत होते असे म्हणत, पित्या मी तुला विनंती करतो की तू कसेही करून मला मदत करशील, मला शक्ती दे त्या घटके करिता जिचा सामना मी आता करीत आहे. व जर माझे कार्य येथे पृथ्वीवर संपलेले असेल तर मी तुझ्याकडे येणे जरुरी आहे. व असे नाही की तुझ्याकडे येणे मला दुःखदायी वाटते, परंतु मला ठाऊक आहे की तू माझ्या कुटुंबाची काळजी घेशील व मी केवळ ह्या घटकेसाठी शक्ती मागत आहे व काहीतरी माझ्या हाताला लागले. आता रेडिओवरील श्रोत्यांनो, हे तुम्हाला विचित्र भासू शकेल जे काही मी बोललो, परंतु ते सत्य आहे व परमेश्वर माझा न्यायाधीश आहे. मी माझ्या हातात पाहिले व तिथे एक तलवार होती व मुठीच्या भागावर एक आवरण होते व ती मुठ मोत्याची बनवलेली होती व केवळ ते सोन्याप्रमाणे दिसत होते. संरक्षक आवरण जे मुठीच्या भागावर होते व ते पाहते व ते एक प्रकारचे जणू काही काहीतरी चमकणारे असे दिसत होते. ओ काहीतरी क्रोमियम धातू प्रमाणे किंवा काहीतरी सूर्यप्रकाशात सकाळ त्याप्रमाणे. आता तो सकाळचा सुमारे 10 ते 11 वाजण्याचा समय होता. अगदी वर पर्वताच्या माथ्यावर तुम्ही कल्पना करू शकता की एक व्यक्ती की मला वाटते की माझी बुद्धी ठिकाणावर आहे. लोकांपासून मैलोमैल दूर ती तुमच्या हातात पकडी, मला ती जाणवली. मी घेतली व पाते पुढे व मागे फिरवले. का? ती एक तलवार होती. व मी सगळीकडे पाहिले. मी म्हटले ठीक, आता हे कसे काय घडले? येथे मी उभा होतो, येथे अगदी येथे व मैलोमैल माझ्या सभोवती कोणीही नव्हते. व ती कुठून आली? व मी म्हटले ठीक, मला असे वाटते कदाचित की ते प्रभू मला सांगत आहे की तो माझा अंत समय आहे. व एक आवाज बोलला व म्हणाला ही प्रभूची तलवार आहे. व मी विचार केला छान, एक तलवार तर मग ती राजा करिता आहे, सरदारा करिता. तुम्ही जाणता ती इंग्लंड मध्ये कशा प्रकारे वापरित असत व वेगवेगळ्या ठिकाणी. मी विचार केला ती त्याच कामा करिता आहे, एका सरदारा करिता. व मी विचार केला ठीक, मला लोकांवर हात ठेवण्याकरिता कदाचित, किंवा मी सर्व प्रकारच्या मानवी बुद्धी सर्व प्रकारचा गोंधळ करू शकेल. तुम्ही जाणता, तुम्ही जाणत नाही, आमची बुद्धी मर्यादित आहे, तो अमर्यादित आहे. तेव्हा व जसा मी होतो तेव्हा ती माझ्या हातातून निघून गेली व मला ठाऊक नाही की ती कुठे गेली, निव्वळ अदृश्य झाली. का? जर एखाद्या व्यक्तीला थोडेसे आत्मिक गोष्टींबद्दल समजत नसेल, तुम्ही वेड्यासारखे कराल. तुम्ही तिथे उभे राहून आश्चर्य करीत राहाल की काय घडले. व तो म्हणाला ते दर्शन तुझा अंत समय नाही, ते तुझ्या सेवा कार्याकरिता आहे. ती तलवार वचन आहे, 7 शिक्के उघडले जातील, ती रहस्य. व तेव्हा 2 आठवडे त्या घटनेनंतर किंवा 2 महिने खरे तर त्यानंतर मी वर पर्वतावर होतो मित्रांच्या घोळक्यांसह जेव्हा ते घडले. 7 दूत अगदी स्पष्ट जसे येथे तुम्ही आहात वेगाने आकाशातून खाली आले, पर्वतातील खडक फोडून पडले व टेकड्यांच्या खाली व लोक तेथे उभे राहून किंचाळत होते. व अशा प्रकारे तुम्ही जाणता व धूळ सगळीकडे उडत होती. व जेव्हा ते घडले तो म्हणाला तुझ्या घरी परत जा, आता असे होईल प्रत्येक दूत शिक्क्यांपैकी एक असेल. 7 शिक्क्यांपैकी जे ध्वनी मुद्रिकेवर आहे व फारच लवकर पुस्तक बाहेर येईल, जे आता व्याकरण ठीक करण्यात येत आहे. जसे तुम्ही जाणता माझे व्याकरण फार चांगले नाही व लोक करणार नाही. तुम्ही त्यापैकी असायला हवे जे लोक निव्वळ माझ्यावर प्रेम करतात व माझ्या व्याकरणाबाबत समजून घेणे तुम्ही जाणले पाहिजे. परंतु काही देवशास्त्र अभ्यासक माझ्यासाठी व्याकरण ठीक करीत आहेत व ते सर्व बाहेर काढून टाकत आहेत. कोणाला तरी हसताना मी ऐकले, तेव्हा मला वाटते ग्रॅमराइज हा शब्द बरोबर नव्हता, परंतु त्या डच पुरुषासारखे माझ्या म्हणण्याचा अर्थ काय ते तुम्ही माझ्यासाठी घ्या व मी काय शब्दशः बोलतो ते घेऊ नका. खरोखरच व आता फक्त 3 मिनिटे आहेत. मला सांगितले गेले आहे की कार्यक्रम बंद करण्यात यावा याबद्दल. आता तुम्ही प्रियजन हो जे रेडिओवर ऐकत आहात व तुम्ही जे आजारी आहात व येथे या सभागृहात जे गरजू आहात, आता तुम्ही तुमचे हात एकमेकांवर ठेवा ज्यावेळेस आम्ही आजाऱ्यांकरिता प्रार्थना करणार आहोत. आता येशू म्हणाला त्याची शेवटची सोपवलेली कामगिरी मंडळीसाठी ही चिन्हे त्यांच्या बरोबर असतील जे विश्वास ठेवतील. ते जे विश्वास ठेवतील, जर ते त्यांचे हात आजारांवर ठेवतील ते बरे होतील. प्रिय स्वर्गीय पित्या, आम्ही आजच्या लेकरां समान आहोत. आम्ही आज्ञापालन करीत आहोत जे काय तू करण्यास सांगितले. ह्या सर्व टेलिफोनच्या विनंत्यावर आम्ही हात ठेवत आहोत. तू ते पाहत आहेस सर्व ठिकाणी, त्या तेथे बाहेर किती ते गरजवंत आहेत, दुःख भोगीत आहेत. तू पहा जे येथे आहेत, जे दुःखी गरजू आहेत, व आम्ही त्यांना तुझ्या हाती सोपून देत आहोत. प्रिय परमेश्वरा, तुझ्या शब्दात विश्वास ठेवून जे तू म्हटले आहेस की ही चिन्हे त्यांच्या बरोबर असतील जे विश्वास ठेवतील, जर ते त्यांचे हात रोग्यांवर ठेवतील तर ते बरे होतील. हे मंजूर कर प्रभू, येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. भाऊ शकारियन, तुमचे आभार. हे खरोखरच एक मोठे अहोभाग्य आहे पुन्हा परत या प्रसारणवर येणे, आमच्या काही मित्रांबरोबर बोलण्यासाठी, बाहेर रेडिओवर ऐकणाऱ्यांसाठी, तसेच या येथे उपस्थित आहेत. व आम्ही हे निमंत्रण तुमच्याकरिता वाढवत आहोत उद्या दुपारी एम्बसी हॉटेल येथे येण्याकरिता, तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी व व फक्त तेच नाही, परंतु जे पापी आहेत व जे पतित अवस्थेत आहेत त्यांना सुद्धा घेऊन या. जर आम्ही केवळ रोग्यांसाठी प्रार्थना करतो व आम्ही पाहतो की परमेश्वर सतत महान चमत्कार करीत आहे, परंतु हे दुय्यम आहे. मुख्य गोष्ट म्हणजे तारण पावणे, परमेश्वराच्या आत्म्याने भरले जाणे, जे मी थोड्याच वेळात तुम्हाला येथे सांगणार आहे, व पुरेपणा की कसे काय आपण परमेश्वराच्या आत्म्याने भरले जाणे जरुरी आहे. व दैवी आरोग्य साधारणपणे लोकांचे लक्ष आकर्षित करते व त्यांना परमेश्वराच्या उपस्थितीत घेऊन येते. जेव्हा परमेश्वर काहीतरी करतो जे ते जाणत ठीक ते समजू शकत नाही, आम्ही तांत्रिकरित्या ते कसे केले जाते हे दाखवू शकत नाही, परमेश्वर ते त्याच्या स्वतःच्या महान प्रकारे करतो, तेव्हा ते लोकांचे लक्ष आकर्षित करते. हे जाणून की तिथे एक कुठेतरी सामर्थ्याचे उपस्थित होणे आहे, ते असे काहीतरी करू शकते जे मानवाच्या बुद्धीच्या पलीकडील आहे, व ते त्यांना परमेश्वराच्या कोकऱ्याकडे पाहण्यास कारणीभूत ठरते. व नेहमीच दैवी आरोग्य मला सांगितले गेले आहे व मी विश्वास करतो मी स्वतः की सुमारे 60-70% आमच्या प्रभूचे सेवा कार्य दैवी आरोग्यावर होते आणि ते त्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी केले. त्यावेळेस जेव्हा ते तिथे होते तो म्हणाला मी तो आहे, असा विश्वास तुम्ही धरला नाही तर तुम्ही तुमच्या पापात नाश पावाल. आता दैवी आरोग्य एक महान आकर्षित करण्याचे कारण आहे लोकांचे लक्ष येशूकडे वेधण्यासाठी. व डॉक्टर एफ ए बोसवर्थ जो तुमच्यापैकी पुष्कळांचा मित्र होता व तुम्ही त्याला ओळखता व त्याच्या सेवा कार्य मला खूपच महत्वाचे होते. एक तरुण सेवक म्हणून मी माझ्या सभांची सुरुवात केली व मी भाऊ बोसवर्थ कडे धावत गेलो. तो म्हणत असे दैवी आरोग्य हे एक उद्धट लहानसे विधान आहे. तो म्हणाला दैवी आरोग्य माशाच्या गळाला लावतात तसे आमिष आहे. तो म्हणाला तुम्ही माशाला गळ कधीच दाखवत नाही, तुम्ही त्याला आमिष दाखवता. व नंतर तो आमिषाच्या मागे जातो व गळाला अडकतो. तेव्हा तेच काय आम्ही करण्याचा प्रयत्न करतो ते आहे आमचे उद्दिष्ट लोकांना प्रभू येशूकडे घेऊन येणे, व तो आज काल व युगानुयुग सारखाच आहे. म्हणून तो जे दिवस गेले त्या दिवसांमध्ये रोग बरे करणारा होता तर तो आज सुद्धा रोग बरे करणारा आहे. केवळ एक व्यक्तिगत साक्ष रेडिओवर मी आजाऱ्यांकरता प्रार्थना करण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच असे झाले. मी पर्वतांच्या वर बसलेला होतो जेथे एक महान घटना घडली होती. तिथे 15 किंवा 20 भावांच्या समोर जेथे परमेश्वराचा दूत इतका खाली उतरला व एक महान प्रकाश धूमकेतू प्रमाणे प्रकाशत होता, पर्वतांच्या मधून सभोवतून बाहेर पडत होता व खडक 200 फूट किंवा अधिक उंच उडत सर्व पृथ्वीवर झाडांच्या माथ्यावर भाग छाटीत, व मी अगदी त्याच खाली उभा होतो व त्यांना ते घडण्यापूर्वीच केवळ थोड्या क्षणापूर्वी सांगितले ते तिकडे येईल व काय घडेल. मोकळेपणाने ते एका दिवसापूर्वीच सांगितले होते व हे सर्व लोक ट्रकच्या खाली धावले. या सर्व गोष्टी त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत त्यांना ठाऊक नव्हते की काय घडत होते ते. व तो बोलला व म्हणाला अगदी ताबडतोब ह्या नंतर काय घडेल त्याबद्दल. ते या विशिष्ट खडकावर बसलो होतो अगदी त्याच ठिकाणी जेथे तो प्रकट झाला होता. माझा एक मित्र होता जो आमच्या बरोबर होता, तो तिथून आला होता वर मिनेसोटा मधून. त्याचे लोक आज सकाळी येथे आहेत, परंतु मला नक्की ठाऊक नाही तो येथे आहे की दुसऱ्या कोणत्या तरी मजल्यावर. तो डोनावान व्रट्स होता, एक तरुण सुरेख व्यक्ती, एक लुथरन ज्याने नुकतेच आपले जीवन ख्रिस्ताला दिले होते व आत्म्याने भरलेला होता. फारच नम्र जर्मन मुलगा, सुमारे 30 वर्षे वयाचा, कौटुंबिक, 2 किंवा 3 लहान लेकरे होती. तो खाली तुसानमध्ये आला केवळ माझा शेजारी होण्यासाठी, जेथे 300 किंवा 400 जण शेजारी बनण्यासाठी स्थलांतर करून आले. तेव्हा तो व खूपच आनंदी आहे अशा प्रकारचे शेजारी मला मिळाले. ते माझ्या मागोमाग अगदी दक्षिण आफ्रिकेपर्यंत आले व सगळीकडे स्वभावतून केवळ माझ्या जवळ येण्यासाठी व पाहण्यासाठी माझ्या बरोबर राहण्यात प्रभूचे सुख उपभोगण्यात. इतकी नम्र व्यक्ती मी त्याचे जास्त परीक्षण कधीच केले नाही. नक्कीच ज्या लोकांना मी ओळखतो व संबंधित आहे तो केवळ माझ्या स्वतःच्या भावा बहिणी सारखे आहेत. मी त्यांचे निरीक्षण करतो व जर मला वाटले की ते मार्गाच्या बाहेर ते जात आहेत तर मी त्यांना बाहेर एका बाजूला नेतो व त्यांच्याशी बातचीत करतो, कारण मी त्यांच्यावर प्रेम करतो. आम्ही गौरवात एकत्र राहू इच्छितो. व कधीतरी कदाचित सभांमध्ये तुम्हाला वाटते मी कठोरपणे बोलतो, ते त्यापासून नाही, ते ह्यामुळे नाही की मी तुमच्यावर प्रेम करीत नाही, परंतु ते माझ्या हृदयापासून येते, कारण मी ते फक्त अशाच प्रकारे आवश्यक करू शकतो. तिथे केवळ एकच मार्ग आहे परमेश्वराची सेवा करण्याचा, व तो आहे व आम्ही त्याच्या मार्गात राहणे आवश्यक आहे. आमचे काय विचार आहेत याला काहीच महत्व नाही, केवळ त्याचा मार्ग. माझ्या लक्षात आले की डोनावन त्याच्या कानाची उजवी पाळी सुजलेली होती, कदाचित 3 पट मोठी नेहमीपेक्षा, व खूपच लाल दिसत होती. ठीक असा विचार करीत की कदाचित ते काही दिवस वाळवंटात राहिल्यामुळे, जेथे आम्ही होतो ते कदाचित निवडुंगाचा काटा त्याच्या कानाला लागल्यामुळे असेल. परंतु त्याच्या हातात हात धरल्यानंतर मला आढळून आले की तो कॅन्सर होता. म्हणून मी डोनावनला म्हणालो, मी म्हणालो, डोनावन तुला आहे किती का झाला ते तुझ्या कानावर आहे, केवळ त्याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी, जणू काही मी जाणत नाही असे. मी म्हणालो ते किती वेळपासून तेथे आहे. डोनावन तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम सुमारे 6 महिने. तो म्हणाला. मी म्हटले, तू ते मला का सांगितले नाहीस. तो म्हणाला, हो तुम्ही फारच व्यस्त होता हे पाहून म्हणाला मला ते करायची इच्छा नव्हती. तो म्हणाला, मी असा विचार केला कदाचित कधीतरी प्रभू तुम्हाला सांगू शकेल. म्हणून मी म्हणालो, तुला जाणीव आहे ते काय आहे याची. तो म्हणाला, मला चांगलीच कल्पना आहे. मी म्हणालो, ते बरोबर आहे. व दुसऱ्या सकाळी, त्यापेक्षा अधिक नाही, त्या मुलाचा हात धरून दुसऱ्या सकाळी, तेथे एक सुकलेला डाग सुद्धा त्याच्या कानावर नव्हता. ते संपूर्णपणे बरे झाले होते. कित्येक वेळा आपण जोर लावतो हे ते मिळवण्यासाठी, किंवा पहा ते आहे, परंतु ही चिन्हे विश्वास धरणाऱ्यांबरोबर असतील. तेथे असे म्हटलेले नाही, जर ते रोग्यांसाठी प्रार्थना करतील, जर ते रोग्यांवर हात ठेवतील, तर ते बरे होतील. आमच्याकडे विश्वास असला पाहिजे, आमच्याकडे स्वतःकडे, जे काही आपण करतो त्यामध्ये. ठीक आहे, तेव्हा आता डोनावन बहुत करून येथे आहे. तुम्ही त्याला भेटा, तो इथे येईल. तो या सकाळी येथे असेल दुसऱ्या कोणत्या तरी मजल्यावर. तुम्ही त्याला भेटाल व तो साक्ष जाणतो. व मी अधिक काय बोलू शकेन. मला वाटते लूक किंवा योहान त्यापैकी एक जण म्हणाला, जग सामावू शकत नाही, माऊ शकत नाही, या पुस्तकात जे लिहिले जाऊ शकत नाही, जे काही त्याने या शेवटल्या दिवसात त्याच्या लोकांमध्ये केले, कशा प्रकारे रोगी बरे झाले, मद्यपी मुक्त केले गेले, ते हजारोंच्या संख्येने व सर्व प्रकारच्या पीडा व रोग. आता तुम्ही जे रेडिओवर असणारे, त्याचप्रमाणे जे येथे आहेत, मी येथे आता मोठ्या संख्येने विनंत्या धरून आहे, त्या ह्या सकाळी फोनच्या द्वारे आल्या. फोन सतत वाजत होता जेव्हा पासून आम्ही येथे आलो आहोत, व म्हणून आम्ही 196 विनंत्या या सकाळी आल्या आहेत फोनच्या द्वारे जेव्हा पासून आम्ही येथे आहोत. तेव्हा आपण आता प्रार्थनेत सहभागी होऊया. या जसे प्रत्येक जण जेथे कोठे तुम्ही असाल, बाहेरच्या ठिकाणी असलेले, तुम्ही आपले हात एकमेकांवर ठेवा. जर तुम्ही विश्वासू असाल, जर नसाल, तुमचा हात बायबलवर ठेवा, किंवा बाहेर तेथे काहीतरी. ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करीत असताना इकडे व तिकडेही, प्रिय स्वर्गीय पित्या, डोनावन ग्रेट्सची ही छोटीशी साक्ष केवळ हजारोंपैकी एक आहे. प्रभू की तू किती कृपाळू आहेस. मी विनंती करतो की तू दोन्हीकडे येथे व रेडिओवर ऐकणाऱ्यांच्या लोकांच्या हृदयात खाली पाहशील, व त्यांच्यापैकी प्रत्येक जण बरा केला जाऊ दे. दुष्ट त्यांना सोडून जाओ व ते त्यांच्या सर्व पिढ्यांपासून मुक्त केले जाओ. मंजूर कर पित्या, येशू ख्रिस्त तुझा पुत्र याच्या नावात आम्ही मागतो, आमेन. प्रभू तुझे आभार. ठीक या सकाळी येथे 3 वेळा मी वर आलो, व तुम्ही जाणता नुकतेच असे सांगितले गेले की आम्ही ही इमारत सुमारे 12-14 मिनिटात किंवा काहीतरी तसेच खाली करणे भाग आहे. व व्यवस्थापक मंडळाने सांगितले, जो कोणी त्या दुसऱ्या येथे मजल्यावर आहेत तेथे ते भोजन देऊ शकत नाही. आमचा भोजनाचा समय लांबवला गेला आहे. आमच्याकडे पुष्कळ मालिका आहेत तुम्ही जाणता. तेव्हा आम्ही फार फार आनंदित आहोत. आम्ही ही महान आत्मिक जेवणाची मेजवानीचा महोत्सव साजरा केला. मी ह्या गोष्टी असे म्हणतो, ह्या सकाळी येथे आमच्या बरोबर सुरेख व्यक्तींचा गट आहे. मला त्याचा उल्लेख करणे आवडेल की आम्ही आहोत. सभा पुन्हा दुपारी एम्बेसी हॉटेल येथे असतील. आता आम्ही तेथे आजाऱ्यांकरिता प्रार्थना करू व परमेश्वर आमची भेट घेईल अशा अपेक्षा करीत. व मी माझा भाग त्या देण्यासाठी आलो आहे. माझी सेवा ह्या सभा संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जे काही करू शकू. यशस्वी ह्यासाठी नाही की त्या आमच्या सभा आहेत म्हणून, परंतु लोकांना ख्रिस्त सापडावा म्हणून यशस्वी करणे तेच यश आहे. कोणत्याही सभा कितीही आम्ही प्रभूची स्तुती करतो, काहीतरी महान गोष्टी त्याला करताना आम्ही पाहतो, किती वेळा तो आमच्याशी आत्म्यामध्ये बोलतो इत्यादी इत्यादी, याला महत्व नाही. जोपर्यंत तेथे काहीतरी आम्ही प्राप्त करतो, काही आत्मे परमेश्वराच्या राज्यात आणले जातात. व भाऊ शकारियन यांनी नुकतेच आता एक खरे विधान केले. केवळ आता ज्या दिवसात आम्ही राहत आहोत त्याबद्दल त्याला काय वाटले, मी ते माझ्या संपूर्ण हृदयानिशी ते विश्वास करतो की आम्ही केवळ समयाच्या समाप्तीच्या काळात राहत आहोत, निव्वळ त्यामध्ये सायंकाळच्या छायेमध्ये. सूर्य खूपच पुढे गेला आहे व आम्ही या गोष्टी घडताना पाहत आहोत. ज्या प्रकारे त्या आज आहेत का, ही फारच कठीण आहे सांगणे की दुसरी पिढी काय भविष्यात आणणार आहे. काही दिवसांपूर्वी मला केवळ काही आतील गोष्टी तुम्हाला सांगू द्या. त्यांनी संपूर्ण एरिझोना मधून विश्लेषण केले, सर्व शाळांचे जेथे मी राहतो, त्यांनी मुलांना त्यांच्या नकळत बुद्धीची चाचणी दिली व अंदाज बांधा की काय उच्च माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा दोघांचा समावेश आहे. त्यामध्ये 80% मुले बौद्धिक कमतरतेमुळे दुःख शोषत आहेत. त्यांच्यापैकी 70% दूरदर्शन बघणारे होते. पहा दुष्टात्मे ते आमच्या नकळत आले आहेत व आम्ही नाही. तुम्हाला नवल वाटले ते काय येतात, तुम्ही परमेश्वराचा आवाज ऐकू शकता, त्याच्या विरोधात ओरडत आहे व तरी सुद्धा येथे आम्ही पाहतो की त्या जाळ्यात आम्ही अडकले जात आहोत. तुम्हाला काहीतरी धक्कादायक मला देऊ द्या. पहा जे सर्व मला प्रभू प्रभू म्हणतात ते सर्वच आज जाणार नाही, परंतु जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो त्याची इच्छा त्याचा शब्द. आम्ही इतके धार्मिक असू शकतो, महान समय घालवतो, जयघोष उड्या मारणे या सभांमध्ये आम्हाकडे असू शकते जे आम्ही आहोत. नाही, मी टीका करू इच्छित नाही, परंतु परमेश्वराच्या प्रति माझे एक कर्तव्य आहे व ते कर्तव्य आहे प्रामाणिक राहणे व जे काही तो मला बोलण्यास सांगतो ते मी बोलावे. व मी आहे, मी निश्चितच कॅलिफोर्निया शाखेचा फारच कृतज्ञ आहे ज्यांनी माझ्या मतांसहित माझ्या बरोबर सहन केले. जर मी माझे मत प्रचार करीत नाही तर मी एक ढोंगी आहे व आता मी तुमच्या बरोबर इमानदार सुद्धा नाही. व जर मी तुमच्या बरोबर इमानदार राहू शकत नाही तर मी परमेश्वराबरोबर कसे काय इमानदार राहीन, कारण मी तुम्हाला पाहतो व तुमच्याशी बोलतो. आम्ही परमेश्वराबरोबर सुद्धा कसे करतो, परंतु आम्ही एकमेकाबरोबर खरोखर प्रामाणिक व इमानदार असायला पाहिजे. आम्ही निश्चितच एका भयंकर युगात आहोत. व तुम्ही कधी थांबलात का, मला तुम्हाला थोडेसे केवळ एक छोटेसे विश्लेषण देऊ द्या. जे सर्व मला पृथ्वीवर प्रभू प्रभू म्हणतात तेथे प्रवेश करणार नाही, परंतु तो एक जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो. येशू म्हणाला पृथ्वीवर मनुष्य केवळ भाकरीने जिवंत राहणार नाही, परंतु प्रत्येक शब्द केवळ कधीतरी नव्हे, एक शब्द नव्हे, परंतु प्रत्येक शब्द एक शब्द होता ज्यावर अविश्वास ठेवला गेला. परमेश्वराच्या आज्ञांपैकी तो मृत्यूस कारणीभूत ठरला. दुःख व प्रत्येक आजार व हृदयाचे दुखणे परमेश्वराचा शब्द चुकणे, एक शब्द. जर त्याने मानव जातीला मृत्यूमध्ये घेतले एका शब्दावर अविश्वास ठेवल्यामुळे, निश्चितच. परंतु तो म्हणाला असे घडेल. सैतान म्हणाला नक्कीच तसे होणार नाही, परंतु तसेच घडले. म्हणून आम्हाला परमेश्वराचा प्रत्येक शब्द पाळलाच पाहिजे. आणि जर मानव व ही सर्व दुःखे व गोष्टी ज्या मानव जातीवर आल्या चुकीचा अर्थ लावल्यामुळे किंवा एका शब्दावर अविश्वास ठेवल्यामुळे, एक चुकल्याने आम्ही कसे काय परत जाऊ शकतो. जर त्याला ही सर्व किंमत मोजावी लागली त्याच्या स्वतःच्या पुत्राच्या जीवनाची सुद्धा. पुष्कळांना बोलावले आहे, थोड्यांना निवडलेले आहे. मी यातून एक शास्त्र भाग घेऊ शकत नाही, परंतु आमच्याकडे समय नसल्याने, परंतु केवळ थोडेसे तुमच्या बरोबर सोडण्यासाठी आपण याचा विचार करूया. मी एक दिवस भाऊ शकारियन बरोबर गेलो जेथे ते कळपाचे संकरण करीत होते व मी प्रयोगशाळेत पाहिले जेथे भाऊ शकारियन मला आत घेऊन गेले व त्यांनी बैलाच्या विर्यामध्ये एक छोटेसे यंत्र सधन बुडवले, एक जुळवणारी नळी व त्यामध्ये शुक्राणूचा एक घोळका घेतला व तो ह्या काचेच्या खाली ठेवला जिने त्यांना शेकडो पटीने मोठे करून दाखवले व तिथे त्या विर्यामध्ये छोटे जीवाणू उड्या मारत होते. जे आम्ही जाणतो की जीवाणू पुरुषापासून येतात व अंडे स्त्रीपासून येते. व मी तेथे असलेल्या रसायन शास्त्रज्ञाला विचारले, मी म्हटले ते काय आहे जे अशा प्रकारे उड्या मारित आहेत. तो म्हणाला ते आहेत छोटे बैल व वासरे. समजले? व मी म्हणालो त्या छोट्याशा थेंबामध्ये. तो म्हणाला होय. मी म्हटले तर मग संपूर्ण वीर्यामध्ये 10 लाख भर असतील. तो म्हणाला होय. समजले? मी जवळून निरीक्षण केले. आता जेव्हा ही महान गोष्ट घडते तेथे एक अंडे वाट पाहत असते एका जीवाणूची जे 10 लाखांमधून बाहेर येते. व ती गोष्ट एकच जण सांगू शकतो की तो कोणता जीवाणू असेल किंवा ते कोणते अंडे असेल. जर तुम्ही नैसर्गिक जन्माचे निरीक्षण केले तर ती गोष्ट कुमारी जन्म देते त्यापेक्षा कितीतरी अधिक गूढ आहे. कारण या वीर्यामध्ये त्यामध्ये तिथे एकालाच अगोदरच ठरवून ठेवलेला असतो जगण्यासाठी व त्यांच्यापैकी उरलेले मरून जातील. व जो पहिल्यांदा भेटतो तो नाही तर जो पहिल्यांदा अंड्याबरोबर एकत्र होतो तो आहे. ते अंडे वीर्याच्या मागच्या बाजूपासून वर येऊ शकते किंवा वीर्याच्या मध्यभागी. जीवाणू सुद्धा तसेच करू शकतो. ते अंडे तो जीवाणू अंड्यामध्ये रांगत जातो व त्याची छोटी शेपटी गळून पडते व तिथून पाठीच्या कण्याची सुरुवात होते. तिथे केवळ एकच असतो त्या संपूर्ण 10 लाखांमधून जो ती गोष्ट घडवतो. फक्त एकच. व ती गोष्ट कुठल्या तरी अज्ञात शक्तीने निश्चित केलेली असते जे मानवाला ठाऊक नसते. तरीही तुम्ही आहात सर्व सारखेच. या जीवाणूंपैकी प्रत्येक जण केवळ सारखाच असतो. तीच गोष्ट प्राण्यांमध्ये आहे, तीच गोष्ट मानवामध्ये आहे. ते निश्चित केलेले असते तो मुलगा असणार आहे की मुलगी, लाल केसांची की काळ्या केसांची किंवा आणखी काय. ते परमेश्वराद्वारे निश्चित केलेले असते. ते सर्व दिसायला सारखेच नैसर्गिक रित्या तेथे त्यामध्ये एक असतो जो जीवनाकरिता ठरवलेला असतो. 10 लाखांमध्ये एक. तरी सुद्धा त्यांच्यापैकी सर्व सारखेच दिसतात. जेव्हा इस्रायलाने मिसर देश सोडला तेथे जवळजवळ 20 लाख लोकांनी एकाच वेळी प्रयाण केले. त्यांच्यापैकी प्रत्येकाने संदेशाचा संदेश ऐकला. त्यांच्यापैकी प्रत्येकाने अग्नीचा स्तंभ पाहिला. त्यांच्यापैकी प्रत्येकाचा मोशेमध्ये तांबड्या समुद्रामध्ये बाप्तिस्मा झाला. त्यांच्यापैकी प्रत्येकाने आत्म्यामध्ये जयघोष केला. खंजिरी वाजवल्या. किनाऱ्यावर मिरियम बरोबर वर आणि खाली ते नाचले जेव्हा मोशेने आत्म्यामध्ये गीत गायले. त्यांच्यापैकी प्रत्येक जण त्याच आत्मिक खडकातून प्याले. त्यांच्यापैकी प्रत्येक जण रोज रात्री ताजा मान्ना खाल्ला. त्यांच्यापैकी प्रत्येकाने परंतु ते 2 होते जे वचनदत्त देशामध्ये गेले. 10 लाखांमधून एक. कोणती परीक्षा होती? ते सर्व एकाच खडकातून प्याले. त्या सर्वांनी तोच आत्मिक मान्ना खाल्ला जो आज सकाळी आम्ही खात आहोत. परंतु शब्दाच्या कसोटीने त्यांना शाबित केले. जेव्हा तेथे कादेश बानियाचा समय आला, जेव्हा तेथे वचन देशाकडे कूच करण्यास सुरुवात केली व ते पलीकडे जाऊ शकले नाही जोपर्यंत त्यांची शब्दाद्वारे कसोटी केली गेली. व ते दुसरे सर्व 10 जण परत आले व म्हणाले आम्ही ते करू शकत नाही. ते लोक याप्रमाणे आहेत, आम्ही त्यांना टोळा समान आहोत. त्यांचे मोठे तटबंदी शहर आहे, विरोध फारच मोठा आहे. परंतु यहोशुआ व कालेब यांनी लोकांना शांत केले. ते म्हणाले आम्ही ते करण्यापेक्षा अधिक लायक आहोत. का? परमेश्वर म्हणाला वचनदत्त देश त्यांनी सोडण्यापूर्वीच मी तुम्हाला देश दिलेला आहे. मी तो तुम्हाला दिलेला आहे, तो तुमचा आहे. परंतु तेथे प्रत्येक 10 लाखांमधून एकच होता. तेथे अंदाजे 50 कोटी आज या ख्रिस्ती जगात ख्रिस्ती म्हणून घेणारे लोक आहेत व प्रत्येक दिवशी एक पिढी संपते. व आता जर आज रॅप्चर झाले व 500 लोक जगातून रॅप्चर मध्ये उचलले गेले, तुम्हाला ते कधीच कळणार नाही किंवा वर्तमानपत्रात दिसणार नाही. ते गेले तर व प्रभूचे आगमन हे गुप्त आगमन आहे. तो येईल व चोरून घेऊन जाईल. ती संख्या इतकी कमी असेल तो पर्यंत ते केवळ असे असेल. त्या दिवसात जेव्हा शिष्यांनी येशूला विचारले शास्त्री असे का म्हणतात की एलिया प्रथम येणे आवश्यक आहे, तो म्हणाला तो अगोदरच आलेला आहे व तुम्हाला ते कळलेच नाही. तुम्ही कधी विचार केला का की लोकांनी काय केले? ते सरळ विश्वास करीत गेले की एलिया येणार आहे व तो अगदी त्यांच्या मध्ये होता व त्यांना ते ठाऊक नव्हते. तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाच्या वेळी असेच होईल. ते त्याच्या बरोबर निव्वळ तीच गोष्ट करतात. तो परमेश्वराचा आत्मा येथे आहे. ठीक, आम्ही त्याच्याशी काय करणार? आम्ही माना खाणार आहोत का व इत्यादी इत्यादी व सतत हालचाल करणार नाही का जसे जसे आम्ही वाढत जाऊ? तुम्ही कधी एका बीजाचे निरीक्षण केले काय? जसे रेव्हरंड पिट्स थोड्या वेळापूर्वी बोलत होते, व कशा प्रकारे एक बीज जमिनीमध्ये जाते. पुष्कळ बीजे तेथे जमिनीत आहेत. जेव्हा परमेश्वराचा आत्मा जलावर प्रकाशाबरोबर तळपत राहिला व प्रकाशाने पुढे आणले, परमेश्वराची पहिली उपस्थिती, बोललेला प्रकाश परमेश्वराच्या वचनाद्वारे आला. व फक्त परमेश्वराचा शब्दच ही एक अशी गोष्ट आहे की जी अजूनही प्रकाश घेऊन येते. व जेव्हा पाणी परत आले, बीज अगोदरच जमिनीमध्ये होते. प्रकाशाने केवळ बीजे बाहेर आणली जे आपल्या मध्ये जीवाणू सहित राहिले होते, बाहेर आले. परमेश्वर त्याची सृष्टी बनवत होता. व आता ईस्टरच्या सकाळी तिथे एक दुसरा प्रकाश होता जो पृथ्वीवर थडकला. जेव्हा पवित्र आत्मा दिला गेला व तो प्रकाश आणण्याकरिता दिला होता त्या बीजांकरिता ज्यांना परमेश्वराने त्याच्या पूर्व ज्ञानाद्वारे जाणले होते की ते तेथे पृथ्वीवर असतील. जसे त्याला ठाऊक होते पहिले नैसर्गिक बीज, त्याला ठाऊक आहे कुठे आहे आत्मिक बीज. तुमचे शरीर तेव्हा अगदी येथेच पृथ्वीवर पडून होते. जेव्हा परमेश्वराने प्रथम पृथ्वीला अस्तित्वात आणले, आपण पृथ्वीचा एक भाग आहोत. आम्ही तेथे पडून होतो व त्याच्या पूर्व ज्ञानाच्या द्वारे त्याला तंतोतंत ठाऊक होते त्याच्यावर कोण प्रीती करील ते व कोण त्याची सेवा करील व कोण करणार नाही. त्याचे पूर्व ज्ञान ते सांगते. जर ते सांगत नाही तर मग तो परमेश्वर होऊ शकत नाही. तो अमर्यादित असल्याशिवाय परमेश्वर होऊ शकत नाही. व जर तो अमर्यादित आहे तो सर्व गोष्टी जाणतो. तेव्हा तुम्ही बघता की लोक त्यांच्या घोडचुका करीतच आहेत. ते त्यावर अडथळून पडतात. ते त्यापासून भरकटत जातात व ते विचार करतात हे आणि ते, परंतु ते योग्यरित्या कार्य होत नाही. आम्ही ते पाहतो, परंतु ते योग्यरित्या कार्य होत आहे ते हे की परमेश्वराची सिद्ध इच्छा शोधणे व त्यामध्ये स्थिर होणे. जे काही करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला पाचारण केले आहे, जसे भाऊ जॅक यांनी थोड्याच वेळांपूर्वी सांगितले, काली पर्शियन चौकात येथे घडलेल्या सर्व गोंधळाबद्दल, एक ह्या दिशेने व एक त्या दिशेने, व देवशास्त्र अभ्यासकांबद्दल व इत्यादी इत्यादी, की जर तुम्हाला देवशास्त्रांसंबंधी जाणून घ्यायचे असेल तर तेथे खाली जा. मला वाटते इथे निव्वळ लंडन मध्ये असलेल्या हायडी उद्यानामध्ये आहे त्याप्रमाणे. मी तिकडे होतो. प्रत्येकाजवळ त्याची स्वतःची कल्पना होती. ती अशी आहे ते आधुनिक जगात असलेल्या बाबेलच्या एकत्रित झालेल्या ढिगाप्रमाणे आहे. परंतु तुम्ही निरीक्षण केलेत का, जेव्हा आज सकाळी आम्हाला भाऊ पिट्स त्याच्या सुंदर संदेशाला प्रचार करीत गेला, जसे तो उद्यानाच्या बाहेर चालण्यास त्याने सुरुवात केली, तेथे त्याला एक ईस्टरचे छोटेसे कमळ सापडले. या सर्व गोंधळांच्या मध्ये जसे त्याने ते आमच्याकडे आणले, त्याला होय किंवा नाही म्हणण्याचा कोणताच मार्ग नव्हता. त्यामध्ये परमेश्वराचे जीवन प्रकाशित होते या सर्व गोंधळांच्या मध्यभागी. ते तिथे होत त्याच्या स्वतःच्या तेजांमध्ये, कारण परमेश्वराने त्याला तिथे असण्याकरिता ठरवून टाकले होते. सर्व संघर्षाच्या मध्यभागी कोणीही ते लक्षात घेत नव्हते. त्यांनी त्या गोष्टीचा आत्मिक संबंध जाणून घेतला नाही. व आज सुद्धा आमच्या सर्व महान एकत्रित होण्यामध्ये व गटांमध्ये तसेच आहे, व मंडळांमध्ये व संप्रदायांमध्ये इत्यादी इत्यादी. एक ह्या बाजूला खेचत आहे, आम्ही बॅप्टिस्ट असायला पाहिजे किंवा प्रेस्बिटेरियन हे ते किंवा दुसरे काहीतरी असायला पाहिजे. या सर्व गोष्टींच्या मध्ये तेथे एक फूल वाढत होते. तिथे एक परमेश्वराचे सामर्थ्य अगदी आमच्या मध्ये आहे. आमच्या सर्वांच्या मध्ये ते वर उठवण्यात आले आहे. आपण केवळ थांबूया व ते थोड्या मिनिटाकरिता पाहूया व ते ह्या आठवड्यामध्ये निरीक्षण करा व ते आमच्या समोर कशा प्रकारे उघडले जाते ते पहा. आम्ही विश्वास करतो परमेश्वर ते करील. तुम्ही विश्वास करता की नाही? मला वाटते की आपण खालच्या मजल्यावर आतापर्यंत असायला पाहिजे होतो. तेव्हा आपण प्रार्थना करूया आमच्यापैकी प्रत्येक जण. प्रिय परमेश्वरा, जेव्हा आम्ही आमची मस्तके तुझ्या उपस्थितीत झुकवतो, आम्हाला जाणीव होते की आम्ही विचारण्याकरिता खूपच अपुरे आहोत, परंतु तू अभिवचन दिले आहेस की जर आम्ही आलो तर तू आम्हाला निराश करणार नाहीस. ही कठोर विधाने जी नुकतीच केली गेली ती एक सिद्धांत होण्याकरिता मुळीच नाही, 10 लाखात 1, परंतु केवळ आम्ही स्मरण करावे म्हणून. कारण तू म्हणाला दरवाजा अरुंद आहे, मार्ग संकुचित आहे जो जीवनाकडे घेऊन जातो, व तेथे फारच थोडे असतील ज्यांना तो सापडेल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत व निवडलेले थोडकेच आहेत. हे सार्वकालिक पित्या, सुवार्तेचा प्रकाश या शहरभर पाठव. या आठवड्यात होणाऱ्या या संमेलनाच्या द्वारे व जर तिथे काही बीज असेल, कसेही करून तुझ्या महान ज्ञानाच्या आगाऊ तरतुदीद्वारे, जसे पुरुष व स्त्रीच्या वीर्यामध्ये असलेल्या गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करी ते या संमेलनामध्ये आणले जाऊत, तो पवित्र आत्मा त्यांना प्रकाश देऊ. आम्हाला जाणीव होते की काळ आम्ही विचार करतो त्यापेक्षा उशीर झालेला आहे. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा की जसे आम्ही येथे येतो, केवळ विश्वास ठेवी की येथे काहीतरी असे आहे जे केले जाईल ज्यामुळे लोकांना सहाय्य मिळेल, किंवा ते शेवटचे मेंढरू पकडण्याकरिता. आम्ही जाणतो ज्या वेळा मेंढवाडा पूर्ण भरला जाईल त्यानंतर मेंढपाळ दरवाजा बंद करील, जसे ते नोहाच्या दिवसांमध्ये होते जेव्हा त्या कुटुंबाचा शेवटचा सदस्य आत आणला गेला, परमेश्वराने दरवाजा बंद केला आणि त्यांनी ठोठावले व ठोशांचा भडीमार केला, परंतु त्याकरिता आता खूपच उशीर झाला होता. प्रिय परमेश्वरा, त्यांना सुसंधी दिली गेली होती. तू म्हणालास मी मेंढवाड्याचा दरवाजा आहे, व त्या कवीचे गीत कशा प्रकारे मनावर प्रतिक्रिया उमटवते. 99 तुला पुरेसे नाहीत काय? परंतु नाही, तेथे एक अजूनही होता. ते कदाचित एक लहान काळे मेंढरू असू शकेल, किंवा तो कदाचित कोणीच नसू शकेल, कदाचित छोटीशी ती किंवा तो, आम्ही जाणत नाही ते कोठे असतील ते, परंतु तो शेवटला आत येणे आवश्यक आहे व त्यानंतरच दरवाजा बंद केला जाईल. हे परमेश्वरा, जो तू सर्व गोष्टी जाणतोस, आज सकाळी आमच्या जीवनाचा शोध घे व जेथे कोठे आम्ही जाऊ शकू तेथे आम्हाला पाठव, की ज्यामुळे आम्हाला ते शेवटचे सापडू शकेल, की तो दरवाजा बंद केला जाईल व मेंढपाळ मेंढरांबरोबर आत राहील. हे मंजूर कर प्रभू. जर तो एक आज येथे असेल, जर तो जो एक आत येणारा असेल, जे सर्व माझ्या पित्याने मला दिले आहे ते माझ्याकडे येतील, व कोणीही मनुष्य माझ्याकडे येऊ शकत नाही जोपर्यंत पित्याने त्याला आकर्षित केलेले नाही. व जर तिथे खेचणे असेल किंवा छोटीशी भावना की हीच खटका कदाचित असेल या येथे प्रेक्षकात असलेल्या कोणातरी साठी, येथे किंवा खालच्या मजल्यावर किंवा ते कोणीही असतील, ते तुला उत्तर देवो, होय प्रभू, मी आहे तो छोटासा भटकलेला जो मार्गापासून भटकला व त्या विरुद्ध झगडा केला माझ्या सर्व जीवनभर. मला वाटले की मी यायला पाहिजे, परंतु आज मी पराभवाच्या बाजूला लटकत आहे. मी वर जाऊ शकत नाही किंवा खाली मी कोणत्याच मार्गाने जाऊ शकत नाही. ओ तो महान मेंढपाळ येऊ दे, आपल्या कोमल हात त्याने पुढे करू दे, त्या एकाला सुरक्षित आत आणू दे, त्याला स्वतःच्या खांद्यावर ठेवून व त्याला पुन्हा सुरक्षित परत आणू दे. कदाचित तो येथे असू शकेल प्रभू जो आजारी आहे, त्याच सारख्या परिस्थितीमध्ये की डॉक्टर म्हणाले आता अधिक काहीच करता येणार नाही. त्याने कठोर प्रयत्न केले त्याला सोडवण्याचा, परंतु तो त्याला सोडवू शकला नाही. ते त्याच्या शक्ती पलीकडील आहे. तिथे तो काहीच करू शकत नाही. त्याचे औषध किंवा त्याची सुरी त्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. परंतु हे प्रभू, तुझ्यासाठी काहीच पुष्कळ दूर नाही तुझ्या महान हाताकरिता. पण तुझे शब्दच तुझा महान हात आहे. म्हणून आम्ही मागतो प्रिय परमेश्वरा, की या सकाळी जेव्हा आम्ही तुझ्याशी बोलत असताना की तू खाली येशील व जो एक आजारी आहे व स्वतःला मदत करू शकत नाही त्याला वर उचलशील. विज्ञानाच्या सर्व गोष्टीच्या आवाक्याच्या बाहेर, डॉक्टरांच्या पासून दूर ते बरे केले जावोत प्रभू. हे मंजूर कर. जसे आम्ही दाविदाबद्दल विचार करतो, जसे त्याला काही मेंढरांवर अधिकार दिला गेला होता केवळ थोड्याशा, परंतु एक दिवस अस्वल आले व त्या एक लहानशा मेंढराला पकडले व त्याला बाहेर घेऊन गेले व त्याला खाऊन टाकले असते. ज्याप्रमाणे एक कर्करोग शरीराला खाऊन टाकतो किंवा एक मोठा सिंह. परंतु दावीद चांगल्या तऱ्हेने एखाद्या बंदुकीने तयार नसतानाही किंवा एक तलवार बहादूरही नव्हता, परंतु केवळ एका गोफणी सहित तो त्या मेंढराच्या मागे गेला. जेव्हा त्याला ते जनावर सापडले जे त्या छोट्या मेंढराला ठार मारण्याच्या तयारीत होते, त्याने त्याला गोफणीच्या द्वारे ठार केले. केवळ एक साधारण छोटेसे हत्यार, एक छोट्यासा चामड्याचा तुकडा व एक दोरी, परंतु त्याला त्यामध्ये खात्री होती. आमच्याकडे अलौकिक बुद्धिमान आमच्या मध्ये नाहीत प्रभू, आम्ही साधारण लोक साधारण प्रार्थने सहित आहोत, परंतु ह्या सकाळी आम्ही पित्याच्या मेंढरांच्या पाठीमागे येत आहोत. ती जी स्त्री रस्त्यावर फिरत होती, ती अगदी दयनीय स्थितीत सिगारेट ओढीत, सिगारेट द्वारा शांती प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये, तो मनुष्य ज्याने त्या ग्लासाचा वास घेतला व तो मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु शत्रूने त्याला घट्ट पकडून धरले. तो मुलगा किंवा ती मुलगी जे योग्य ते करण्याचा प्रयत्न केला, त्यांना केवळ चुकीच्या गोष्टींना तोडून बाहेर पडण्याचे सामर्थ्य सापडू शकले नाही. आम्ही प्रभू येशूच्या नावात येतो आज सकाळी त्या मेंढरावर दावा करण्यासाठी. आम्ही शत्रूला आव्हान देतो, कारण ती एक साधारण गोष्ट आहे, एक गोफण, एक प्रार्थना, परंतु आम्ही येत आहोत त्या एकाला पित्याच्या कळपात परत आणण्याकरिता, की ज्यामुळे आम्ही त्या गोष्टी आमच्या हातात सोपवून दिल्या आहेत त्याचा आम्ही जाब देऊ शकू. होऊ दे की परमेश्वराचे सामर्थ्य लोकांच्या हृदयात खोलवर विश्वासाला स्पर्श करू, व होऊ दे की तो हरवलेला आत्मा या सकाळी परत फिरो. या जीवनाच्या सर्व मोह त्यांना मुक्त करो, त्याला जाऊ दे व तो स्वतःला आपल्या धन्याच्या खांद्यावर सुरक्षितपणे आढळो. पुन्हा सुरक्षितेकडे त्याला परत नेले जात असताना आम्ही ते येशूच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. तुम्हाला मी उद्या भेटेपर्यंत मी ही सभा भाऊ शकारियन यांच्याकडे सोपवतो. हे मी आशा करतो की तुम्ही की मला अधिक कृपा परमेश्वराच्या नजरेत व तुमच्या नजरेत मिळाली आहे, असा विश्वास करून की मी येथे उभा राहीन काहीतरी जे चुकीचे होते ते सांगण्याकरिता. मी माझा 56वा वाढदिवस त्या दिवशी पार केला आहे. हा काही निव्वळ एका वृद्ध माणसाचा संदेश नाही, मी ह्यावर विश्वास करीत आलो आहे. मी एक लहान मुलगा होतो तेव्हापासून, व जर हे सत्य नसेल तर मी देवाकडे असलेल्या सर्वाधिक मूर्ख व्यक्ती म्हणून या पृथ्वीवर ठरेन. मी माझे संपूर्ण जीवन या गोष्टीकरिता दिलेले आहे, व मी हे प्रामाणिकपणे बोलू शकेन. जर मला 10,000 वेळा जीवन मिळाले तरीही मी माझे मत कधीच बदलणार नाही. आता रोग बरे करणे कोणाच्याही आवाक्यात आहे, लक्षात ठेवा. रोग बरे करणे तुमच्या मध्ये आहे. परमेश्वराने प्रत्येक पीच फळाच्या झाडामध्ये प्रत्येक पीचचे फळ जे कधी त्यामध्ये असेल ते अगोदरच ठेवले आहे, जेव्हा त्याने ते बगीच्यामध्ये लावले. पहा, तुम्ही केवळ पीच फळाचे झाड किंवा सफरचंदाचे झाड किंवा कोणतेही फळाचे झाड केवळ वाढले गेले पाहिजे या पृथ्वीचे पाणी पीत पीत. आता तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये हे सामर्थ्य आहे तुम्हाला मुक्त करण्यासाठी, कारण तो परमेश्वर आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये रोपले गेले तेव्हापासून, बाप्तिस्माच्या द्वारे, पाण्याचा बाप्तिस्मा नव्हे, आत्मिक बाप्तिस्मा. तुम्ही ख्रिस्तामध्ये पाण्याच्या बाप्तिस्माद्वारे आत येत नाही, परंतु आत्मिक बाप्तिस्माद्वारे येता. उद्या दुपारनंतर प्रभूची इच्छा असेल तर मी या विषयावर बोलणार आहे, काय व कसे खरोखर ते उपयोगात आणणे. दुपारी आम्ही ते घेऊ, त्यामुळे तुमच्या सभांमध्ये कोणताच व्यत्यय येणार नाही. आता लक्षात घ्या, तुमच्यापैकी प्रत्येक जण एक विश्वासू म्हणून येथे उभे आहात. पहा, तर मग ते जीवन जे ख्रिस्तामध्ये होते ते तुमच्यामध्ये आहे, तर ते शक्य आहे जर तुम्ही केवळ ते पाहू शकलात. ते सैतानाचे काम आहे त्याच्यापासून तुम्हाला दूर ठेवण्यात, तुम्हाला आंधळे करण्यात. तो केवळ तुम्हाला आंधळे करू शकला तर ते आहे, पहा, तर मग तुम्हाला कळत नाही तुम्ही कोठे चालले आहात. एक मनुष्य जो आंधळा आहे तो सांगू शकत नाही की तो कुठे जात आहे. त्याने त्या ज्ञानाचा शोध घेतला पाहिजे त्या व्यक्तीकडून जो पाहू शकतो. जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत कोणीतरी आम्हाला सत्य काय आहे हे सांगणे जरुरी आहे. व ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला व तुम्हाला या जगातून काढून ख्रिस्तामध्ये पुन्हा रोपण करण्यात आले व प्रत्येक गोष्ट ज्याची तुम्हाला गरज आहे ती तुमच्या आतमध्ये आहे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माच्या द्वारे. ते बरोबर आहे का? व आता केवळ एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे की निव्व त्याच्यामधून पिण्यास सुरुवात करा व जस जसे झाड पिते तस तसे ते त्याची पाने बाहेर ढकलण्यास सुरुवात करते. त्याच्या कळ्या त्याची फळे प्रत्येक वर्षी बाहेर ढकलते. फळ जमिनीमध्ये नसते, फळ झाडामध्ये असते. किती जणांना ही गोष्ट समजते त्यांनी आमेन म्हणावे. तेव्हा लक्षात घ्या, फळ रोपट्यामध्ये असते व प्रत्येक रोपट्याने त्याच्या झऱ्यातून पाणी प्यायला पाहिजे. जेव्हा पाऊस खाली येतो त्या झाडास जीवन देतो त्याच्यातून पिण्यासाठी व जस जसे तो पाणी पितो तस तसे ते वाढते व ते वाढत राहते जोपर्यंत ती कळी तिच्या पूर्ण वाढीस येते. ज्या प्रकारे मंडळी आहे या युगात ती बहरली पाहिजे. व जसे आम्ही पितो आम्ही वाढतो, परंतु झाड पिण्यास नाकारते तर मग ते झाड वाढू शकत नाही. व जर आता तुम्ही त्यावर केवळ व्यक्तिगत रीत्या विश्वास ठेवा, अर्थातच तुम्ही जाणता की कशा प्रकारे प्रभू ते करतो, निरनिराळ्या गोष्टी दाखवतो, तुम्ही काय केले त्याबद्दल व तुम्ही काय करायला नको होते व इत्यादी इत्यादी. या सभेमध्ये आम्ही आशा करीत होतो की पवित्र आत्मा या सकाळी आमच्यावर पडेल व अशा प्रकारे करील जेव्हा आम्ही येथे उभे राहिलो, परंतु मी वाट पाहत थांबून राहिलो. मला वाटते हा निराशाजनक भाग आहे असा विचार करीत की खालील मजऱ्यावरील आम्हाला या जागेतून बाहेर जाण्याची इच्छा करतात, परंतु ते आमची अपेक्षा करतात. आता आपल्याला फारच उशीर झाला आहे, परंतु तुम्ही हे तुमच्या हृदयानिशी विश्वास ठेवा. कृपा करून तसे करा. जर मी तुमच्या नजरेत कृपा पावलो असेल एक सत्यवादी व्यक्ती म्हणून, हे विश्वास ठेवा. आता तुम्ही आपले हात एकमेकांवर ठेवा. आता पहा, आता बायबलने असे म्हटले नाही की ही चिन्हे विलियम ब्रॅनमच्या बरोबर असतील, असे म्हटले नाही की केवळ ऑरल रॉबर्टच्या बरोबर असतील, असे म्हटले नाही की ती भाऊ कोपच्या बरोबर असतील किंवा कोणी दुसऱ्याच्या बरोबर. ही चिन्हे त्यांच्या बरोबर असतील. बहुवचन जे विश्वास ठेवतील, जर ते त्यांचे हात रोग्यांवर ठेवतील तर रोगी बरे होतील. ते परमेश्वराचे सामर्थ्य आहे जे तुमच्या आत आहे. ते जीवन आणते त्या व्यक्तीमध्ये ज्याच्यावर तुम्ही आपला हात ठेवता. पवित्र आत्म्याचे जीवन देणारे उगम स्थान. प्रिय परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या निकडीच्या समयात जेव्हा मंडळी ते ह्या क्षणात उभे राहोत, निराश न होता व ज्या सामर्थ्याने ख्रिस्ताला कबरेतून उठवले ते त्यांना आता ह्या सुवार्थ सत्यासाठी प्रज्वलित करो की येशूने दिलेली कामगिरी होती की जर ते रोग्यांवर हात ठेवतील तर ते बरे होतील. होऊ दे प्रत्येक दुष्ट आत्म्याचे सामर्थ्य, प्रत्येक रोग, प्रत्येक आजार, प्रत्येक पीडा, प्रत्येक छळ करणाऱ्या गोष्टी ज्या लोकांमध्ये घडल्या त्या विश्वासाच्या द्वारे आत्ताच्या आत्ता निघून जाऊन विश्वासणारे लोक म्हणून आम्ही ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. आता तुम्ही आपले हात उंच करा व त्याला स्तुती द्या जर तुम्ही विश्वास ठेवता की तो ह्या गोष्टी करतो. प्रिय परमेश्वरा, ही बालिका मरून जाईल प्रभू जोपर्यंत हे केले जाणार नाही. मी या गाठीला धमकावतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, ती गोष्ट या बालिकेला सोडून निघून जाओ. आमेन. आता डॉक्टरांनी प्रयत्न केलेले आहेत व ते असफल झालेले आहेत. केवळ विश्वास ठेवा.